उत्पत्ती अध्याय 7। नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, चल तू आणि तुझ्या कुटुंबातील सर्वांनी तारवात यावे, कारण या पिढीमध्ये तूच मला नीतिमान दिसला आहेस। प्रत्येक शुद्ध जातीच्या प्राण्यांपैकी नर व माद्यांच्या 7-7 जोड्या घे। इतर शुद्ध नाहीत त्या प्राण्यांपैकी नर व मादी अशी 2-2 घे, आणि आकाशातल्या पक्ष्यांच्या नर व मादी अशा 7 जोड्या तुझ्याबरोबर तारवात ने। अशाने पृथ्वीवर त्यांचे बीज राहील। आतापासून 7 दिवसांनी मी पृथ्वीवर 40 दिवस व 40 रात्र पाऊस पाडीन। मी निर्माण केलेल्या प्रत्येक जिवंत गोष्टीचा मी पृथ्वीवरून नाश करीन। परमेश्वराने आज्ञा दिल्याप्रमाणे नोहाने सर्व काही केले। जलप्रलय आला तेव्हा नोहा 600 वर्षांचा होता। नोहा, त्याची मुले, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलांच्या स्त्रिया हे सर्व जलप्रलयामुळे तारवात गेले। पृथ्वीवरील शुद्ध व अशुद्ध पशुतून पक्षी आणि जमिनीवर रांगणारे सर्व काही देवाने नोहाला सांगितल्याप्रमाणे 2-2 नर व मादी असे ते नोहाकडे आले आणि तारवात गेले। मग 7 दिवसानंतर पृथ्वीवर पाऊस पडण्यास व जलप्रलय येण्यास सुरुवात झाली। नोहाच्या जीवनातील 600व्या वर्षाच्या 2 महिन्याच्या 17व्या दिवशी पृथ्वीतील पाण्याचे सर्व झरे फुटले व पाणी उफाळून वर आले व जमिनीवरून वाहू लागले। त्याच दिवशी मुसळधार पाऊस पडण्यास सुरुवात झाली आणि आकाशाच्या खिडक्या उघडल्या। पावसास सुरुवात झाली आणि 40 दिवस व 40 रात्र पृथ्वीवर पाऊस पडत होता। त्याच दिवशी नोहा आणि त्याची मुले शेम, हाम आणि याफेत आणि नोहाची पत्नी व त्यांच्याबरोबर त्याच्या मुलांच्या 3 बायकांनीही तारवात प्रवेश केला। त्यांच्याबरोबर प्रत्येक रानटी प्राणी त्याच्या जातीप्रमाणे आणि प्रत्येक पाळीव प्राणी त्याच्या जातीच्या प्रकारांप्रमाणे आणि पृथ्वीवर रांगणारी प्रत्येक गोष्ट तिच्या जातीच्या प्रकाराप्रमाणे आणि प्रत्येक पक्षी त्याच्या जातीच्या प्रकारांप्रमाणे प्रत्येक प्रकारचा पंख असलेला प्राणी यांनी तारवात प्रवेश केला। ज्यांच्या शरीरात जीवनाचा श्वास आहे असे सर्व 2-2 तारवात नोहाकडे आले आणि त्यांनी तारवात प्रवेश केला। देवाने त्यास आज्ञा दिल्याप्रमाणे सर्व प्रकारचे देहधारी प्राणी नर व मादी असे तारवात गेले। मग परमेश्वराने दार बंद केले। मग पृथ्वीवर 40 दिवस पूर आला आणि पाणी वाढले आणि तारू जमिनीपासून उचलले गेले। मुसळधार पावसाचा जोर वाढत गेला आणि पृथ्वीवर पाण्याचा जोर खूप वाढत गेला आणि तारू पाण्यावर तरंगू लागले। पृथ्वीवरील पाणी जोराने उंच आणि उंच वाढत गेले। आकाशाखालील सर्व उंच पर्वत पूर्णपणे त्याखाली झाकून गेले। पाणी पर्वत शिखरावर 15 हातापेक्षा अधिक उंच इतके वर चढले। पृथ्वीवरील हालचाल करणारे सर्व जिवंत प्राणी, सर्व पक्षी, गुरेढोरे, वनपशु, थव्याने राहणारे प्राणी आणि सर्व मानवजात मरून गेले। ज्यांच्या नागपुड्यात जीवनाचा श्वास होता असे कोरड्या जमिनीवरील सर्वजण मरण पावले। अशा रीतीने देवाने सर्व काही, म्हणजे मानव, पशु, सरपटणारे प्राणी आणि आकाशातील पक्षी अशा सर्व मोठ्या जीवधारी प्राण्यांचा नाश केला। पृथ्वीच्या पाठीवरून त्या सर्वांचा नाश करण्यात आला। केवळ नोहा आणि तारवात त्याच्या सोबत जे होते तेच फक्त वाचले। 150 दिवस पृथ्वीवर पाण्याचा जोर होता।